श्रीराम मला वाटते अंतरित्वा वसावे तुझा दास बोधासित्वा बोधवावे अपत्या परीपाजवी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आपण दासबोध पाहतो आहोत दशक 2 आणि समास 8 सद्विद्या निरूपण। त्याच्यामध्ये काही ओव्या आपण पाहिल्या, हे जे गुण आहेत हे अंगी बाणवायचे आहे। सत्पुरुषांच्या महापुरुषांच्या अंगी हे गुण असतात, साधकांनी प्रयत्नाने ते बाणवायचे आहे। त्यात काही गुण आपण पाहिले, त्याच्या पुढचे काही गुण आपण आजच्या प्रवचनात पाहणार आहोत। वृद्धाचारी कुळाचारी युक्ताहारी निर्विकारी धन्वंतरी परोपकारी पद्म असते। समर्थ म्हणतात वृद्धाचारी, जे वृद्ध मंडळी असतील, अनुभवी मंडळी असतील, त्यांचा अनुभव त्याचा उपयोग आपण करायला पाहिजे। पुढच्या ठेस मागचा शहाणा अशी आपल्याकडे एक म्हण आहे, पण आपल्याला असं दिसतं की पुढच्याला ठेस लागते तरी मागचा शहाणा होताना दिसत नाही। प्रत्येकाला स्वतःलाच पुन्हा ठेस खावी लागते। त्यापेक्षा जर अनुभवाचा उपयोग करून घेतला तर आपल्याला प्रगती आपल्या जीवनात चांगली करता येते। त्यामुळे वृद्धांचा मान सन्मान करणारा, कुळाचार जे आहेत तेही त्याचं पालन करणारा पाहिजे, युक्ताहारी पाहिजे। केवळ भूक लागली आहे म्हणून कशाने तरी पोट भरायचं अशाकडे साधकाचं लक्ष नसावं। प्रत्येक घास प्रत्येक अन्नाचा कण आपण जो सेवन करत असतो तो देहधारणेच्या दृष्टीनं मनबुद्धीच्या शुद्धतेच्या दृष्टीनं योग्य आहे का नाही हे पाहायला पाहिजे। म्हणून युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु असं भगवंतानी मुद्दाम भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे की साधकाच्या पक्षी सामान्य माणसाला देखील आहार विहार योग्य पाहिजे। इथं तो समर्थांनी भर दिलेला आहे की तो युक्ताहारी असावा। निर्विकारी, निर्विकार ह्याचा अर्थ काहीच त्याच्यामध्ये विकार येत नाही, कोणताच विचार येत नाही असा त्याचा अर्थ नाही। तो विकारांच्या अधीन होत नाही। जे विकार मनुष्याच्या जीवनाचा नाश करणारे आहेत, त्याला वाईट मार्गावर नेणारे आहेत, असे जे विकार आहेत त्या विकारांचा नाश करून चांगले विचार चांगलं आचरण त्यांनी अंगी बाणवायचं आहे। निर्विकारी असं म्हटलंय आणि त्याच्यासाठी त्याचा अभ्यास हा ध्यानामध्ये करायचा आहे। ध्यानामध्ये काही काही क्षण आपण निर्विचार निर्विकार अवस्थेत घालवण्याचा प्रयत्न करत राहिलो म्हणजे हळूहळू मनातले विकार कमी होत होत मन शुद्ध होत जात, चित्त शुद्ध होतो। नको त्या गोष्टी चित्तात साठवण्याच्या ऐवजी ज्या चांगल्या गोष्टी आहेत, चांगले विचार आहेत, भगवत वचन संत वचन ही जी आहेत ही चित्तात साठवली जातात आणि त्याचं अनुसरण करण्याची दृष्टी निर्माण होते। म्हणून असा निर्विकारी परोपकारी, जे काही आपल्याला मिळतं ते सगळंच्या सगळं आपण खायचं नसतं तर त्याच्यातला काही भाग हा परोपकारासाठी असतो, दुसऱ्यासाठी असतो, समाजासाठी असतो, देशासाठी असतो, अशा सर्व गोष्टीचा विचार करून वागणारा जो आहे असा परोपकारी पाहिजे। कार्यकर्ता निराभिमानी हे अवघड सांगितलेलं आहे। कार्य करणं, काही एखादं कर्म करणं हे रजोगुणाचं लक्षण आहे। मर्यादित योग्य ती कर्म करत असला तर त्याला असं म्हटलं जातं की हा शुद्ध रजोगुणाचं लक्षण आहे, आवश्यक ती कर्म करायलाच पाहिजे असतात ती तो करत असतो। परंतु काही वेळा रजोगुणाचं आधिक्य होतं आणि सामान्य कर्मापेक्षा आवश्यक त्या कर्मापेक्षा अनावश्यक कर्माच्या भरीला पडतो आणि काही वेळेला हे कार्यकर्ता ज्याला म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये कर्तबगारी थोडीफार असते पण रजोगुणाच्या आधिक्यामुळे सारखं काही ना काहीतरी करत राहण्याची त्याची वृत्ती असते आणि त्याच्याबरोबर ते कर्म चांगलं वाईट वाईट असेल तर करायचंच नाही आहे, परंतु चांगलं कर्म जरी असेल तरी त्याचा देखील एक अभिमान येतो की मी हे काम केलेलं आहे, माझ्यामुळे हे झालेलं आहे, असं सामान्य पक्षी किंवा साधकाच्या पक्षापर्यंत देखील ही शक्यता असते। आणि आपल्याला साधनेनी त्यातला मीच घालवायचा असल्यामुळे काम तर उदंड होत आहे, कर्तबगारीही चांगली आहे, तथापि तो निरभिमानी आहे। अशी स्थिती यायला त्याला हा बोधच व्हावा लागतो साधनेने की मी देह मन बुद्धी जी माझी आहे ज्याला मी असं आपण म्हणतो आहोत हे यंत्र भगवंताच्या अधीन आहे, भगवंत त्याचा करता आहे आणि ह्या यंत्राकडून ते काम केलं जात आहे. असा बोध जेव्हा येईल तेव्हाच तो उदंड कार्य करतो, परंतु निरभिमानी असतो. सर्व संत आपल्याला असे दिसतात, समर्थांसारखे, ज्यांनी मोठा प्रपंच घालला, राष्ट्र प्रपंच केला, 1200 मठ स्थापन केले, अनेक शिष्य केले, पण प्रत्येक ठिकाणी हा बोध होता आणि त्यामुळे कार्य करता पण निरभिमानी. समर्थांच्या चरित्रात असं सांगितलेलं आहे, उदंड करत होते पण त्याला पाहावं लागा बघावं की कुठं आहेत हे, तर ते कुठेतरी सगळ्यापासून लांब एका ठिकाणी एकांतात जाऊन राहिलेले असायचे आणि त्यांच्या तिथल्या अस्तित्वावर इकडं त्यांनी सांगितल्याप्रमाणे काम होत असतं. म्हणजे सर्व करायचं आहे त्याच्याबद्दलही पुढे समर्थाने काही गुण सांगितले आपण ते पाहूया. वैभव आणि भगवत भजनी अत्यादरे. वैभव आणि नम्रता, वैभव आणि उदारता, हे जसं अवघड सांगितलेलं आहे तसं तिथं वैभव आणि भगवत भजनी अत्याधारे. भगवंताचं भजन करतोय, वैभव आहे, श्रीमंती आहे, पण तरी देखील भगवंताचं भजन अत्याधारे, अतिशय आदराने चाललेलं आहे. इथं देखील थोडा विचार आपण करायला पाहिजे. खूप वेळेला असं दिसतं वरवर की श्रीमंती आहे आणि देवादिकांचंही काही उत्सव चाललेले आहेत, मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, मंदिरं बांधली जात आहेत, पण त्यामध्ये सुद्धा कुठंतरी अहंकाराचा भाग असतो, किंवा जी देवाची भक्ती केली जाते ती वैभव आणखीन वाढावं म्हणून. आणि हे वैभव म्हणजे ऐहिक वैभव, म्हणजे भगवंताच्या भक्तीचा उपयोग ऐहिक वैभव वाढवण्यासाठी केला जातो, स्वार्थासाठी केला जातो, तसं त्यांना अपेक्षित नाहीये. वैभव ऐहिक असावं, असू नये असं म्हटलेलं नाहीये की एखादा परमार्थी मनुष्य आहे म्हणजे त्याच्यावर वैभवच नसावं असं नसतं, परंतु त्या वैभवाचा उपयोग तो जर परमार्थी असेल तर तो भगवत कार्यासाठी करत असतो, आणि एखादा सामान्य व्यक्ती आहे आणि वैभव असेल तर तो जी भगवत भक्ती करतो तिचा उपयोग वैभव वाढवण्यासाठी करतो. त्यामुळे ह्यातला जो फरक आहे तो लक्षात घेतला पाहिजे. तत्वज्ञ आणि उदासीन. तत्ववेत्ता आहे, सगळं तत्व जाणतो आहे, पण तरी त्याच्यापासून अलिप्त आहे हे देखील अवघड आहे. मी तत्वज्ञानी आहे, मला सर्व काही कळतं असा त्याचा भाव असतो, आणि आपलं ज्ञान लोकांमध्ये प्रगट करण्याची एक विलक्षण इच्छा असते, त्यामुळे ते सगळं करत असताना अलिप्त राहणं ही गोष्ट अवघड आहे. बहुश्रुत आहे, सज्जन आहे, मंत्री आणि सगुण नीतिवंत. मंत्रीचा अर्थ राजाला उपदेश करणार, त्याला मार्ग सांगणारा, ज्या ज्या वेळेला सल्ला विचारेल त्यावेळेला सांगणारा, तर त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या पदावर असल्यानंतर नीतिवंत राहणं फार अवघड दिसतं. त्याचं कारण सर्व सत्ता हातात आलेली असल्यामुळे तो म्हणेल ते प्रमाण असं असतं, आणि त्या सत्तेचा दुरुपयोग करून तो अनितीच्या मार्गाकडे झुकण्याची शक्यता किंबहुना तशीच उदाहरणं आपल्याला जगाच्या पाठीवर दिसतात, आपल्या देशातही दिसतात. तेव्हा ते जर व्हायला पाहिजे असेल तर म्हणून कोणतंही काम करायचं असो त्याला अध्यात्माचा पाया हा विचार असल्याखेरीज ते कार्य खऱ्या अर्थाने निस्वार्थीपणे नीतीच्या पायावर, धर्माच्या पायावर होऊ शकत नाही. म्हणून हे दोन्ही गुण एका ठिकाणी असणं हे आवश्यक आहे. साधू, तो साधू पाहिजे, पवित्र, पुण्यशील, अंतरशुद्ध. बाहेरची शुद्धी करतात देह वरीवरी चर्चिला, वर्ण वर्ण देहाला नटवत असतात, सजवत असतात, नाना प्रकारच्या रंग असतात, सुगंधी असतात, द्रव्य असतात, सगळ्याचा वापर करत असतात, वस्त्र बदलत असतात सकाळी दुपारी संध्याकाळी. परंतु अंतरशुद्ध ज्याला म्हटलेलं आहे हे फार अवघड आहे, आणि अंतरशुद्धी ही साधनेच होत असते. त्यामुळे अंतरशुद्ध पाहिजे, धर्मात्मा पाहिजे, कृपाळू पाहिजे, कर्मनिष्ठ, कर्माच्या ठिकाणी निष्ठा पाहिजे. कुठून तरी कसं तरी कर्म करून टाकायचं की मोकळे झाले, किंवा परमार्थ करताना सुद्धा आपलं कर्म कसं तरी करून टाकायचं आणि परमार्थाची साधनेला बसायचं हेही अपेक्षित नाहीये. प्रत्येक कर्म हीच साधना आहे. काही काळ एकांतात बसून ध्यान नामादी साधना करायची आहे, ग्रंथांचं वाचन चिंतन करायचं आहे, पण तो बोध आपल्या प्रत्येक कर्मामध्ये आला पाहिजे, आणि ह्या कर्मानेच चित्तशुद्धी होणार आहे आणि भगवंताच्या दारापर्यंत आपल्याला जाता येणार आहे हे लक्षात घेऊन स्वधर्माविषयी निष्ठा पाहिजे. स्वधर्म कर्म आपलं जे आहे ते निष्ठेने केलं पाहिजे. म्हणून कर्मनिष्ठ असं म्हटलंय, आणि स्वधर्मे निर्मळ, आपल्या वाट्याला आलेले कर्म आहे जे ते निर्मळ अंतःकरणाने करायला पाहिजे. जे काही कर्म आपण करत असतो त्याच्यासाठी साधन म्हणून आपण जे वापरतो, देह वापरतो, मन वापरतो, बुद्धी वापरतो, हे देह मन बुद्धी जितक्या प्रमाणात शुद्ध अशुद्ध असेल त्याप्रमाणे त्याचा दोष त्या कर्मात येत असतो. जसं पावसाचं पाणी शुद्ध असतं परंतु ते जसं जसं खालच्या वातावरणात यायला लागतं तसं तसं ते वातावरणातून दूषित होतं. ज्या नळ्यातून ते खालपर्यंत येतं त्या नळ्याची अशुद्धता येते आणि म्हणून खाली आपण जमिनीवर आल्यावर पाहतो ते पाणी इतकं खराब गढूळ झालेलं असतं की ते काही पिण्याच्या लायकीचं राहत नाही. पण वास्तविक मुळात ते कसं असतं असं विचारा तर परमशुद्ध असत. तसं कर्म जरी शुद्ध असलं तरी ज्या साधनेनं केलं जातं त्याच्यातली अशुद्धी त्या कर्मात येत असते. म्हणजे काही वेळेला ज्ञानेश्वरी प्रवचन दासबोध प्रवचन ह्यासारखं कर्म असेल, ध्यान धारणेसारखं कर्म असेल, पण ती ध्यान धारणा सुद्धा त्याच्या मागचा हेतू जर दुसऱ्याचा विध्वंस करण्यासाठी असेल, त्याच्यापासून मिळणारी शक्ती ही दुसऱ्याचा नाश करण्यासाठी जर असेल तर ते ध्यानासारखं कर्म देखील अशुद्ध होतं. त्यामुळे हेतू शुद्ध पाहिजे, साधन शुद्ध पाहिजे, करणाराचे त्याच्या पाठीमागचे जे परिश्रम आहेत किंवा जे काही करतोय ते उत्तम तऱ्हेनं आणि शुद्धतेनं. पावित्र्य ह्याला फार महत्व आहे परमार्थामध्ये. शुद्धतेला स्वच्छता बाहेर बाहेरची म्हणतो ती वेगळी आहे, इथं जी आहे ती शुद्धता आणि पावित्र्य. त्याचा अर्थ अंतस्थ हेतू जो आहे तो पवित्र पाहिजे, सर्वांच्या कल्याणाचा पाहिजे. कर्मनिष्ठ स्वधर्मे निर्मळ निर्लोभ, कशाचाही लोभ असता कामा नाही. पुष्कळ असं म्हणतात की लोभ कामना वासना ह्या नसाव्यात, पण हे संपूर्ण टाकता येत नाही. मग त्याला उपाय संतांनी सांगितलेला आहे की कामना आपण ज्या ऐहिक गोष्टींच्या करतो त्याच्याऐवजी कामना भगवंताची करावी, वासना इतर गोष्टींच्या करतो त्याच्याऐवजी भगवंताची वासना असावी. मना वासना वासुदेवी वसुदे असं सांगितलेलं आहे. तसंच त्या ठिकाणी इतर जी जी काय आपण इच्छा करत असतो तो लोभ जर धरायचा असेल भगवंताचा धरावा, त्याचा प्रसाद आपल्यावर व्हावा म्हणून लोभ धरावा, आणि भगवंताचा प्रसाद होण्यासाठी भगवंताला जे आवडत असेल ते आपल्या हातून घडलं पाहिजे. देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करेल ते मानावे, देव जे करेल ते मानावं, त्याची इच्छा असेल तसं करावं, किंबहुना त्याला जे आवडतं तेही आपल्याला आवडावं असं म्हटलंय. नाईलाजानी त्यांनी सांगितलंय म्हणून मी करतो असं नसून जे भगवंताला आवडतं तेच मला आवडतं, जे सद्गुरूंना आवडतं तेच मला आवडतं असं व्हायला पाहिजे. आणि मग कुठल्याही तऱ्हेचा लोभ स्वार्थ न ठेवता हातून कर्म घडलं पाहिजे. मग निर्लोभी असं म्हटलंय. आणि अनुतापी, कितीही जरी चांगलं कर्म करायचं म्हटलं तरी देखील जोपर्यंत देह मन बुद्धीकडून कर्म होत आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये काही ना काही चूक राहते. जसं असं म्हणतात की ब्रह्म जे आहे ते काही करतही नाही आणि चुकतही नाही, परमेश्वर जो आहे तो करतो पण चुकत नाही, आणि मनुष्य करतो आणि चुकतो म्हणूनच त्याला मनुष्य म्हटलं. तेव्हा मनुष्य ह्या पातळीवर जोपर्यंत तो आहे तोपर्यंत त्याच्या हातून चूक होत असते. पण अशा वेळेला अनुतापी पाहिजे. सारखं आपल्या प्रत्येक कर्माकडे देहाच्या मनाच्या बुद्धीच्या मनातला विचार जरी आला तरी लक्ष आपलं पाहिजे की त्या मनात येणारा विचार चांगला आहे ना, विघातक नाही आहे ना आपल्याला दुसऱ्याला, असं पाहून त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. जर असा विचार आला किंवा कृत्य एखाद्या वेळेला कळत न कळत घडलं तर त्याच्याबद्दल अनुताप झाला पाहिजे, पश्चाताप झाला पाहिजे, आणि पुन्हा तसं कृत्य आपल्या हातून होणार नाही याविषयी दक्ष राहायला पाहिजे. गोडी आवडी परमार्थ प्रीती, परमार्थाबद्दलच प्रेम पाहिजे. आपण बघितलंय स्वार्थ परार्थ आणि परमार्थ ह्याच्यामध्ये स्वार्थ म्हणजे फक्त बॉडी सेंटर्ड, स्वतःच्याच हिताचा नाही फायद्याचा विचार करणारा जो मनुष्य असतो तो स्वार्थी असतो. पण इथं परमार्थ सांगितलाय की ज्याच्यामध्ये आपलं आणि सर्वांचं कल्याण. सर्वेपि सुखिन संतु, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणि पश्यंतु, मा कश्चित दुःख मापुयात, कुणालाही दुःख होऊ नये अशी इच्छा करणारा, सर्व सुखानी आनंदाने राहावेत अशी इच्छा करणारा जो असेल, आणि हे नुसतं म्हणून चालणार नाही तसा प्रयत्न व्हायला पाहिजे, असा प्रयत्न करण्याचाच परमार्थ हा मार्ग आहे. परमार्थामध्ये ते परम अर्थ आत्मधन प्राप्त करून घेण्यासाठी जी वाटचाल आपण करत असतो त्यालाही परमार्थाची वाटचाल असं म्हटलेलं आहे. तर त्या वाटचालीवर ही सगळी पथ्य पाळत पाळत हे गुण अंगी घेत घेत जायचं आहे. म्हणून त्या परमार्थाविषयीची मनामध्ये अत्यंत आवड निर्माण झाली पाहिजे. आवड निर्माण झाली की सवड होते. पुष्कळ मंडळी म्हणतात नाही हो वेळच मिळत नाही. वेळ मिळत नाही असं नाही आहे. जर आपण ठरवलं की ह्याच्यासाठी वेळ काढायचाच आहे असं जर ठरवलं आणि त्या बाबतीचा तीव्र संवेग जर असेल की नाही हे मला करायचं आहे असं जर पक्क ठरवलं तर इकडं तिकडं अवांतर गप्पा गोष्टीमध्ये ह्याच्यामध्ये वेळ न जाता थोडा वेळ जरी काढता आला आणि तीव्र संवेगानं साधना करता आली तर ती देखील भगवंताच्या ठिकाणी रुजू असते. भगवंत आपलं अंतःकरण पाहत असतो की खरोखरच ह्याला किती तातडी आहे, किती त्यासंबंधीची तळमळ आहे. तशी जर असेल तर त्याला त्या मार्गावर प्रगती थोड्या वेळात सुद्धा होऊ शकते. म्हणून गोडी आवडी परमार्थ प्रीती त्यासाठी मग सन्मार्ग आणि सत्क्रिया दोन्ही आवश्यक आहेत. सन्मार्ग हा शब्द सुद्धा आपण व्यवहारात वापरताना चांगल्या गोष्टी करतोय असं एवढं म्हणतो आपण, पण संत तसा अर्थ करत नाही. सन्मार्ग जे त्या सतकडे नेणारा मार्ग, सत जो परमात्मा आहे त्याकडे नेणारा प्रत्येक कर्म प्रत्येक विचार त्या दिशेनं व्हायला पाहिजे तर तो सन्मार्ग होतो. सन्मार्ग आणि सत्क्रिया ही सत्क्रिया देखील सतकडे नेणारी पाहिजे. कर्म तेच आहे पण हेतू काय आहे ह्यावर त्या क्रियेचा परिणाम अवलंबून असतो. जसं आपण बघितलं ज्ञानेश्वरी प्रवचनासारखी गोष्ट असेल तरी पैसा मिळवण्यासाठी मान मिळवण्यासाठी जर ती केली जात असेल तर ते सत्कर्म होत नाही. त्याच्या उलट साधक गृहिणी आपल्या घराचा कारभार करते, सगळे काही काम करते, घराची कर्तव्य करते, परंतु मनामध्ये इच्छा आहे की भगवत प्राप्ती व्हावी असं जर असेल तर तिचं सामान्य दिसणारं कर्म देखील ते सत्कर्म ठरतं. जनाबाईंनी दळण भांडण केलं, भांडी बुजली, जी काही कामं केली नामदेवांच्या घरची ती साधीच कामं होती. ती कुठं प्रवचन करायला गेली असं कुठं आपल्या ऐकण्यात दिसत नाही. तिचे जे अभंग आहेत ते सहज बोधातून उत्स्फूर्तपणे बाहेर पडलेले जे उद्गार आहेत ते अभंग रूपाने आलेले. आता आपण काव्य करायचं म्हणून कागद पेन्सिल घेऊन बसतायत आणि काव्य करतायत असं संतांचं नसतं. संतांचा तो उत्स्फूर्त उद्गार अनुभवाचा आलेला असतो, म्हणून त्यांची जी काव्य आहेत ती अक्षर वाङ्मय ठरतात. तसं कर्म तुम्ही करताना त्याच्या मागच्या हेतूवर ते सत्कर्म आहे का, सत्क्रिया आहे का, तो सन्मार्ग आहे का ह्याच्यावर अवलंबून असतो. हा मनुष्य कसा असतो, महापुरुष दक्ष, प्रत्येक गोष्टीत दक्ष असतो. कसं तरी केलं मागून पश्चाताप झाला असं त्याच्या बाबतीत होत नाही. करण्यापूर्वी करत असताना पुढे त्याचा परिणाम काय होणार आहे याचा विचार करून अत्यंत दक्षतेनं लहान सहान गोष्ट देखील करत असतो. त्यामुळे दक्ष आहे, धूर्त आहे. धूर्त हा अर्थ सुद्धा वेड्यावाकड्या अर्थाने घ्यायचा नाही, काव्यबाज नव्हे. धूर्त म्हणजे आपल्या बुद्धीचा योग्य त्या तऱ्हेनं उपयोग करून प्रत्येक गोष्टीमध्ये कर्मामध्ये तो प्रवृत्त होत असतो. त्यामुळे धूर्त आहे, योग्य आहे, तार्किक आहे, कुशल आहे, चपळ आहे. चपळ चापल्य, आपल्याकडे मनाचं चापल्य असतं, मन धावत असतं इकडं तिकडं सगळीकडे, पण कृतीमध्ये जे चपळता पाहिजे कुशलता पाहिजे दोन्ही आवश्यक आहे. नाही तर चपळतेनं होत आहे कौशल्य नाही आहे. एखाद्याजवळ कौशल्य असतं पण इतका काही तो दीर्घसूत्री असतो की बघणाऱ्याला कंटाळा यावा असाही उपयोग नाही. जी गोष्टीला 10 मिनिटं लागतात ती जर नेमका बोध असेल तर 5 मिनिटात होऊ शकते. स्वामीजी नेहमी म्हणायचे एवढा वेळ कशाला लागतो, ज्या गोष्टीला 3 मिनिटं लागतात त्याला 5 मिनिटं का बरे लागावीत, ती 2 मिनिटं वाया जातात. त्यामुळे योग्य त्या तऱ्हेचं जर प्लॅनिंग असेल, तेवढी जर क्षमता आपल्यामध्ये असेल, तर आपण वेळ खूप वाचवू शकतो आणि त्या वेळेचा उपयोग आपल्या साधनेसाठी इतर कामासाठी करू शकतो. त्यामुळे कुशळ पाहिजे, चमत्कार चपळ पाहिजे, आदर सन्मान तारतम्य जाणे. सर्वांच्या ठिकाणी भगवंत आहे असं सांगितलं जातं, संत सांगतात. याचा अर्थ व्यवहारामध्ये वागताना तारतम्य बाळगायला पाहिजे. घोड्यावरून जावई आल्यानंतर घोडा तबेलातच बांधायचा आहे आणि जावयाना आपल्या पंक्तीला घेऊन बसायचं, त्याच्या उलट करता येत नाही. व्यवहारामध्ये तारतम्य हे बाळगायला लागतं, ज्याची त्याची प्रकृती बघून त्याप्रमाणे जाण जाणून धरावे जवळी दुरी असं समर्थांनी म्हटलंय. त्याला दोष न देता प्रत्येकाची प्रकृती लक्षात घ्यायची, त्याची कुवत लक्षात घ्यायची आणि त्याप्रमाणे त्याच्याकडून काय करता येईल किंवा तो कोणत्या मार्गाने जाईल हे लक्षात घेऊन आपण त्याच्याशी वर्तन ठेवणं, ह्यासाठी जे तारतम्य लागतं ते याच्याजवळ आहे. प्रयोग समयोग प्रसंग जाणे, जेव्हा जेव्हा एखादा काही प्रसंग येतो त्यावेळेला नेमकं काय करायला पाहिजे ह्याचं चटकन आकलन होतं. त्याचं कारण मनाला बुद्धीला ती सवय लावलेली असते आणि जेव्हा स्वार्थाची भूमिका असते तेव्हा अनुगंगाने विचार करत असतो कसं दुसऱ्याला फसवावं लुबाडावं, मग त्यासाठी बुद्धी त्याची वापरली जात असते. पण निस्वार्थी मनुष्य असेल तर प्रत्येक कर्माचा निर्णय घेताना चटकन होतो, त्याचं कारण त्याला आपल्या अंतर्मनाला, आतल्या बुद्धीला, आतल्या परमात्म्याला जो साक्षी आहे त्याला विचारण्याची सवय झालेली असते. प्रत्येक गोष्टी तो त्याचा सल्ला घेत असतो. काही मंडळी म्हणतात असं कसं शक्य आहे, प्रयोग करून पाहावा, अनुभव घ्यावा त्याचा, मग लक्षात येईल. आपण एरवी सुद्धा म्हणतो एखादी गोष्ट जर ठरवायची असेल तर आपण म्हणतो थांबा जरा मी विचार करतो. विचार करतो म्हणजे काय करतो, खरं सांगायचं म्हणजे आज जो आहे बसलेला उपद्रष्टा हनुमंता भरता भोगता महेश्वरा, तो आपल्या प्रत्येक कर्माला आतून साथ देत असतो. बरोबर असेल तर अनुमोदन देतो, चांगलं कर्म झालं असं म्हणतो, आणि वेडवाकडं झालं असेल तर तो आपल्याला त्याच्या ठिकाणी आतमध्ये लक्षात येतो हे चुकलेलं आहे. तेव्हा कुठल्याही कर्मामध्ये आत आपण त्याच्याशी संवाद साधावा, असं केलं तर आपलं कर्म चांगलं होतं. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेत मा बुध कस्य स्वेद्धनम्. ओम शांति शांति.